सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:50 चा मुहूर्त मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र तुमच्या सोबत आन वक्त हो गया है
मॉर्निंग नंबर 1 पर आठ का तीन
मध्ये क्रिकेट विश्वातली एक अत्यंत आनंदाची बातमी जिनं सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले असा तो क्षण काल भारतीय संघाचा परफॉर्मन्स आणि जिंकलेली मॅच. येस, आपण मॅच जिंकलेलो आहोत. हो, आपण मॅच जिंकलेलो आहे. मी पुरुष संघाबद्दल बोलत नाहीये, मी महिला संघाबद्दल बोलतोय. भारतीय महिला संघाची कामगिरी महिला विश्वचषकामध्ये आपली कर्णधार मिताली राज हिचा कडक परफॉर्मन्स आणि तिला साथ मिळाली हरमप्रीत कौर आणि वेलास्वामी वनिता यांची आणि भारतीय महिला क्रिकेट संघानं बांगलादेशला हरवलेलं आहे, नमवलेलं आहे 72 धावांनी. क्या बात आहे, एक इतकी गोड सुंदर बातमी. महिलांच्या शक्तीचा जागर जय जयकार, दुसरीकडे पुरुषांची झाली हार. भारतीय विश्वचषकात सगळ्यांचे डोळे लागून होते भारत आणि न्यूझीलंडच्या मॅचवर. न्यूझीलंड 7 बाद 126 रन्स केले आणि हा स्कोर पाहता हा करता आपण जिंकून जाऊ असं सगळ्यांना वाटलं होतं. म्हणजे अक्षरशः फर्स्ट हाफ संपला आणि मी भाकीत करून मोकळा झालो होतो. संपलं रे, आपल्याकडे मॅच, दॅट्स इट. ही भाकीत संपूर्ण शहरभर, राष्ट्रभर, देशभर ऐकायला मिळाली. पण न्यूझीलंड टीमने इतका वाईट दिवस दाखवला आपल्याला. 79 रन्स मध्ये आपण ऑल आउट झालो. म्हणजे शेवटी तर अशी अपेक्षा केली जात होती धोनीकडून, ठीक आहे बाबा आपण हारणारे माहिती आहे पण प्लीज म्हणजे 100 तरी कर. हा, 1-7, 2-9, 7-9, 79, दॅट्स इट, एवढेच रन. अवघड. एकूण प्रवास पाहिला भारत आणि न्यूझीलंड मॅचेसचा तर मन सुन्न होऊन जात रे. आपण जिंकणार विश्वचषक ह्या स्टेटमेंटचं प्रश्नात रूपांतर होतं. आपण जिंकणार विश्वचषक. असो, तिसरी जी बातमी आहे 8 का 3 मधली ती म्हणजे हेल्मेटवाल्यांना झालेला त्रास. जामठा स्टेडियमवर जी मंडळी मॅच पाहायला गेली होती त्यांना हेल्मेटमध्ये नेऊन मध्ये नेण्यासाठी मज्जाव करण्यात आला आणि त्या गोष्टीमुळे त्यांना मज्जा अजिबात आली नाही. त्यांना सोसावं भोगावं लागलं, 30-50 रुपये मोजावे लागले त्यांना आणि बाहेरच्या स्टॉल्सवर स्वतःचे हेल्मेट्स ठेवावे लागले. असो, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर एकूणच निराशा रे, बजाते राहो.